विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवादवारी ज्ञानेश्वरी या दालनाचं उद्घाटन देखील झालं. उद्याच्या आषाढीच्या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये नाट्यछंद वर्गाच्या 300 विद्यार्थ्यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आषाढवारीच्या पालखी सोहळ्याचं सादरीकरण केलं. विद्यार्थ्यांनी संतांचे विचार आचरणात आणून समाजात सद्भावना, समता आणि सेवाभाव जोपासावा असं आवाहन महापौर नागपुरे यांनी यावेळी केलं. दरम्यान संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. राज्यात विविध ठिकाणी आषाढीनिमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातील 3029 धरणांमध्ये 53.38% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63.42% होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76.54% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65.27, नाशिक 55.11, नागपूर 46.71, अमरावती 42.91%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25.44% पाणीसाठा आहे. पवना धरणातून आज दुपारी 3 वाजता सांडव्याद्वारे पवना नदीपात्रामध्ये 3420 क्युसेक क्षमतेनं विसर्ग करण्यात येणार असून एकूण विसर्ग 4820 क्युसेक होणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे. पाली, मराठी, संस्कृत या भारतीय भाषा संस्कृतीला जोपासणाऱ्या, परंपरा समृद्ध करणाऱ्या भाषा आहेत. भाषेतून ज्ञान प्राप्त होतं आणि ते संवादाचं उत्तम माध्यम म्हणून कार्य करत असल्याचं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आणि महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ पहिल्या लोकशिक्षक बाबा भारती साहित्यरत्न पुरस्कारानं प्राध्यापक डॉ महेश देवकर यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ श्रीपाल सबनीस बोलत होते. लोकभाषा आणि प्रमाण भाषा यांची संवादी बेरीज करण्याची भूमिका डॉ महेश देवकर यांची असल्यामुळे पाली भाषेचं महात्म्य लोकांपर्यंत पोहोचत आहे याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात गुरुवारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 5000 रुपये सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं. पाली भाषेच्या अभ्यासासाठी मला कुटुंबियांकडून प्रेरणा मिळाल्याचं डॉ महेश देवकर यांनी पुरस्काराविषयी भावना व्यक्त करताना सांगितलं. याविषयी मराठी भाषेमध्ये उपलब्ध असणारा एकमेव परिपूर्ण कोश लोकशिक्षक बाबा भारती यांनी तयार केला आहे. लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावे मिळालेला सन्मान हा पाली भाषेचा, परंपरेचा आणि परंपरा निर्माण करणाऱ्या महान व्यक्तींचा आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून पाली भाषेला पुन्हा पुनरुज्जीवित करून तिला बळ देण्याचा प्रयत्न असल्याचं देवकर यावेळी म्हणाले. चिंचवड शहराच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासासाठी महापौर रवी लांडगे यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्र सरकारसमोर शहराशी संबंधित महत्वाचे विषय प्रभावीपणे मांडत विकासाचा व्यापक रोडमॅप सादर केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, शहराला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा आणि भविष्यातील विकास प्रकल्पांना गती मिळावी या उद्देशानं त्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन सविस्तर चर्चा केली. प्रत्येक बैठकीत शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या ठोसपणे त्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणीला गती देण्याची मागणी करण्यात आली. जन्म किंवा मृत्यू दाखल्यातील पूर्ण नाव बदलणे शक्य नसून केवळ काना वेलांटी मात्रा तसंच स्पेलिंगमधील त्रुटी दुरुस्त करता येतात असा महत्वपूर्ण खुलासा पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे. नाव बदलायचे असल्यास जुने नाव कायम ठेवून उर्फ म्हणून दुसरे नाव नोंदवता येईल, मात्र संपूर्ण नाव बदलण्याचा अधिकार महापालिकेकडे नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नावातील बदलाची प्रक्रिया केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमद्वारे केली जात असल्यानं या प्रक्रियेत महापालिकेला स्वतंत्र अधिकार नसल्यानं पूर्ण नाव बदलणं शक्य नसल्याचं भीमाले यांनी म्हटलं आहे. हवामान. पुणे आणि शहर परिसरात आज दिवसभर पावसाच्या मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून कमाल तापमान 27 तर किमान तापमान 22.7° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. उद्या देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.